तिरिसा ब्रह्मपुरिसा रैवासी विठ्ठल आलाजा पासी अघटित जाची कोणान कळे चर्या भजवन भावे तुका विप्रा गुरुवर्या सदैव जाची वागेश्वरी वदेहे वाणी मानते साधु सज्जन हे सज्ञानी अभंग जाचे पाहता जैशा त्या अर्था भजमन भावे तुका विप्रा गुरुवर्या लेखणी चाले अखंड खंडित जे नाही वसती यमके आपण सहजी ते ठाई अवतरला सहज मूढ तारकया कार्या भजमन भावे तुका विप्रा गुरुवर्या वैराग्याचा सिंधो सहजे उन्मळला ज्ञानी आसी सत्यपणे तो कळला जाणे सर्वशास्त्रमतीच्या तत्पर्या भजमन भावे तुका विप्रा गुरुवर्या अष्ट दृष्टी भ्रष्टी भरुणिया जो रूप पाहे एकाएकी तोची अनेकी भरला आहे भावार्थाचा निश्चळ बुद्धी तो धैर्या भजमन भावे तुका विप्रा गुरुवर्या गुणग्राहिक जो सज्जन लोका गडिसाहे स्मरणी नित्य शाश्वत रूपे अथिलाहे ज्येष्ठा पाहे उन्म निर्मते तूर्या भजमन भावे तुका विप्रा गुरुवर्या गर्जत नामे कामी सर्वही विरताती पाहता मूर्ती स्वरूपी नडते मिळताती नाही उमाजाच्या औदार्या भजमन भावे तुका विप्रा गुरुवर्या अष्टक स्पष्ट वाचिती जे का निज भावे संकट समयी त्या लागी तो हरिपावे पांडुरंग ऐसा गर्जत सैन्य शौर्या भजमन भावे तुका विप्रा गुरुवर्या अवधूत चिंत